भाग दोन देवनव वचन यशया यांना 25वा अध्याय अन 18 ते 21 वचन इब्री करस पत्र 14 अध्याय 12 वचन स्तोत्र संहिता 19 अध्याय 6 ते 10 वचन परमेश्वरन देवनव वचन आपल्याला बायबलमा जावामा भेटस आणि देवनबद्दल आणि देवताई जावानी रस्ता दाखव.